मना संग हा सर्वसंगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी। संग आसक्ती लोलुपता याविषयी परमार्थ मार्गात बहुधा अतिकठोर भूमिका घेतली जाते व त्यामुळे काही जिज्ञासूंना अशी शंका येते की सत्पुरुषांची संगती ही तरी संगती म्हणजे संगच आहे ना, मला मोक्ष मिळावा देव भेटावा ही कामनाच आहे ना, माझे दुर्गुण जावेत सद्गुण वाढावेत असे म्हणणेही काहीतरी इच्छा ठेवली आकांक्षा बाळगली असेच असते ना। संग नको आसक्ती नको कामना नको या परमार्थात हे कसे वसायचे, ही शंका जेव्हा तर्कटीपणाची असेल तेव्हा तिला काही विशेष उत्तर नाही, कारण कोणत्याही तर्कटाचे कधी समाधान करता येत नाही, शहाण्याने त्या भानगडीत न पडणेच चांगले। तर्कटे ही बहुधा ज्ञान लव दुर्विदग्धतेतून निमजतात आणि त्यांना दुराग्रहाचे अधिष्ठान असते, ज्याला काही करावायचे नाही त्याला अकर्मण्यतेला आधार म्हणून असे तर्कट नेहमीच बरे वाटते, साधकाने त्यापासून दूर राहावे। वरील प्रकारची शंका जेव्हा शुद्ध जिज्ञासू भावनेने विचारलेली असते तेव्हा मात्र भासणाऱ्या विरोधाचा परिहार करणे आवश्यक आहे। दोन तीन प्रकाराने वरील शंकेचे उत्तर देता येते। विषयाविषयी स्वभावतः ओढ वाटत असताना ज्या शास्त्राने संग सोडा असे आग्रहपूर्वक सांगितलेले असते त्याच शास्त्राने सज्जनांची संगती धरा असाही आदेश दिलेला असतो। शास्त्राचेच एक सांगणे मानावायचे आणि दुसरे मानायचे नाही हे योग्य नाही। शास्त्र म्हणेल तेव्हा राज्यही सोडले पाहिजे आणि शास्त्र म्हणेल तेव्हा विषयही घेतले पाहिजे असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेव्हा शास्त्रनिष्ठा ही प्रमाण मानणाऱ्याला वरील शंका आली तरी टिकणारी नाही। सोमल बचनाग नागाचे विष ही एरवी महाभयंकर प्राणघातक अशी विष आहेत, पण चिकित्सकाच्या औषधालयात तीही भयंकर रोगावरील प्राणदायी औषधे ठरतात। संतांच्या प्रभावामुळे संघाचेही तसेच होते असेही म्हणता येईल। भांड्यावरील वा कपड्यावरील डाग काढण्याकरता क्षारांचा उपयोग केला जातो। क्षार काही एरवी भांड्यांना आणि कपड्यांना लावून ठेवण्याची वस्तू नाही, पण डाग पडले असतील तर मात्र उपयोगात आणावा लागतो। हे उदाहरण मर्यादित अर्थाने संत संघाचे महत्त्व जाणून घेताना उपयोगी पडण्यासारखे आहे। लाकडाचा व तत्सम वस्तूचा खरखरीत पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी पॉलिश पेपर वापरतात। पॉलिश पेपर काही गुळगुळीत नसतो, तो खरखरीतच असावा लागतो, पण पॉलिश पेपरचा खरखरीतपणा लाकडाच्या पृष्ठभागाला गुळगुळीत बनवतो। तसेच संतांचा संग इतर संघांना नाहीसे करतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात मना संग हा सर्व संगास तोडी। एक ग्रस्त पोट बिघडले म्हणून वैद्याकडे गेला। वैद्याने त्याला औषधाच्या पुड्या बांधून दिल्या आणि सांगितले की आजच्या दिवस काही खाऊ नकोस। रोगी तर्कशास्त्राचा पदवीधर, तो दुसऱ्या दिवशी लक्षणे वाढली म्हणून कुरकुरत पुन्हा वैद्याकडे आला। वैद्याने विचारले औषध तिन्ही वेळा घेतले का? रोगी म्हणाला तुम्ही काही खाऊ नका म्हणून सांगितले होते, मी औषधही खाल्ले नाही। वैद्याने त्याला बहुधा उपचारासाठी ठाण्याला किंवा एरोड्याला पाठवले असावे। काही खाऊ नकोस याचा अर्थ ज्याच्यामुळे पोट बिघडते असे काही खाऊ नकोस, औषधाचे खाणे आणि इतर काही चमचमीत खाणे एकच नव्हे। म्हणून समर्थ म्हणतात संतांचा संग हा संग खरा, पण तो इतर संघाचे दुष्परिणाम घालवतो म्हणजेच मोक्ष साधून देतो, तेव्हा त्याचे सेवन केले पाहिजे। कधी औषध समजून कधी पथ्य समजून कधी आहार समजून, आहार समजून स्वीकारलेला संतसंग अनेक प्रकारांनी लाभदायक ठरतो। संतांच्या संगतीमुळे साधकाची उत्पन्न होणाऱ्या नाना प्रकारच्या अडचणीतून सहजतेने सुटका होते। अडचणी असंख्य प्रकारच्या असतात, संत अनुभवी असल्याने त्याचे निरसन करण्यासाठी यथार्थ मार्गदर्शन करू शकतो, मुख्यतः साधकाला धीर देतो. पैलटकर्णीला प्रसूतीच्या वेळी चांगली जाणती आई जवळ असली की जसा धीर मिळतो, तसे परमार्थ मार्गात संतसंगतीने साधकाला वाटते. म्हणून समर्थ म्हणतात, मना संग हा साधका शीघ्र सोडी. भवभयातून, तापत्रयातून त्यामुळे साधकाची सुटका होते. श्री समर्थ रामदास स्वामी हे श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकोबाराय यांच्याप्रमाणेच श्री शंकराचार्यांच्या अद्वैत मताचे आहेत. द्वितीयाद्वै भयं भवती असे अद्वैत तत्वज्ञान मानते. गुरु आणि शिष्य, साधक आणि सिद्ध, संत आणि सामान्य हे तर उघड उघड द्वैत आहे. हे अद्वैतापर्यंत कसे नेऊन पोहोचणार अशी शंका येऊ नये. म्हणून समर्थ म्हणतात, मना संग हा द्वैत निशेष मोडी. आसक्तीच्या संबंधात जे सांगितले तेच द्वैताच्या संबंधातही सत्य आहे. अद्वैत प्राप्त व्हावे म्हणूनच या द्वैताचा स्वीकार केला पाहिजे. अधिकारी गुरु, निष्ठावंत शिष्य, साक्षात्कारी संत, विनम्र भाविक साधक यांचा संबंध हा द्वैताचाच आहे हे खरे, पण हे द्वैत सांभाळून ठेवण्यासारखे द्वैत आहे. या द्वैताचा अद्वैताशी विरोध नाही, उलट अद्वैत या द्वैताच्या घरी आपणहून प्रेमाने येते असेही कौतुकाने म्हणावे, इतके या द्वैताचे महत्त्व आहे. द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेदू तव तव दूण अभेदासी असे श्री ज्ञानोबारायांनी म्हटले आहे, ते फार महत्त्वाचे आहे. साधकांनी ते लक्षात ठेवले पाहिजे. अद्वैताचे कट्टर पुरस्कर्ते भगवान श्री शंकराचार्यही अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह, ब्रह्मासकट तिन्ही लोकांशी आपले अद्वैत आहे, आपण एकरूप आहो हे जाणावे, पण सद्गुरूंच्या संबंधात मात्र शिष्यभावाची नम्रताच राखावी असे म्हणतात. त्यात फार अर्थ आहे. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम असे भक्त्याचार्यांनी फार आग्रहपूर्वक म्हटले आहे. साधकांनी त्याचा विचार केला पाहिजे. अद्वैत हे अद्वैतच असल्याने ते कोणाचा निराश करू शकत नाही. साधक दशेत अद्वैताची ही निष्क्रियता परवडण्यासारखी नाही. बाधक होणारी अनेक प्रकारची द्वंद्वे सभोवती उग्र स्वरूपात नांदत असताना शत्रुसैनिकांच्या गराड्यात सापडलेल्या एकाकी वीराप्रमाणे साधकाची स्थिती होते. अशावेळी संतांचा सहवास हेच त्याच्या हातातील प्रभावी हत्यार ठरते. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की संतसंग हे तत्वतः जरी द्वैत असले तरी प्रपंचात अनुभवास येणाऱ्या अनेक प्रकारच्या बाधक द्वैतांचा परिहार या संतसंगरूप द्वैतामुळे होतो. म्हणून साधकाने प्रयत्नपूर्वक संतसंगतीचा घेता येईल तेवढा लाभ निष्ठेने घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ.